नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय FM रेनबो कार्यक्रम अर्थातच गप्पा टप्पा. मी तुमची मैत्रीण अक्षदा तुमचं स्वागत करते. मंडळी, मुलांच्या परीक्षा तर संपल्यात, उन्हाळ्याच्या सुट्ट्याही मस्त सुरू झाल्यात. समर कॅम्प्स, धमाल, मस्ती, एकदम जोरदार ना. अंगण हरवलंय हा बालगीतांचा अल्बम दाखवलात का मुलांना? मी कालच पाहिला अंगण हरवलंय. आत्ता तुमच्या डोळ्यासमोर जे काही चित्र आलंय ना अंगणाचं, ते काल माझ्याही डोळ्यासमोर आलं. म्हणजे गावाकडचं कौलारू घर, स्वच्छ सारवलेलं अंगण, तुळशी वृंदावन, रांगोळी, आणि मला प्रकर्षाने आठवलं ते माझे बालपणीचे सवंगडी, मनमुराद गप्पा, अंगणातले खेळ, म्हणजे सागर गोटे, ठिकऱ्या, मामाचं पत्र हरवलंय, डोंगराला आग लागली. इतक्यात माझ्या भाच्याने एक प्रश्न विचारला, व्हॉट इज दिस अंगण कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट? मी गोंधळले. काय सांगू? चार ब्लॉक्सच्या मधला पॅसेज जिथे रांगोळीची एक धड वेलही काढता येत नाही, त्या जागेला अंगण म्हणू? छे, अंगण संस्कृती हरवली आहे. होय, संस्कृतीच, कारण अंगण म्हणजे मनाचा मोकळेपणा. आज मन, शब्द, जाणीवा, भावना, सगळंच बोथट झालंय. स्वप्न पाहणं, हसणं, खेळणं, बागडणं, अंगणातले खेळ, मामाचं पत्र खरंच हरवलंय कुठेतरी. अंगण या संस्कृतीविषयी तुमची मतं मला जरूर SMS करा. पण आत्ता मात्र आपण मनातल्या मनात का होईना थोडं थोई थोई नाचूया का? म्हणजे हरवलेलं बालपण शोधूया ना थोडंसं. अवधूत गुप्ते यांच्या पाऊस या अल्बममधलं वैशाली सामंत यांचं गीत ऐकूया, अंगणी माझ्या मनीचा मोर नाचू लागला.